आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा जगभरात उत्साह। लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी मेहताब यांची नियुक्ती। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील Super 8 गटात भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय। आता सविस्तर बातम्या। समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरत असून जगभरात योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर इथल्या शेरे काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी मोदी यांनी उपस्थितांसह योगाभ्यास केला। 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण देशभरात तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये उत्साहानं साजरा होत आहे। स्वतःसाठी आणि समाजासाठी योग अशी यावर्षीच्या योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे। आत्मकल्याण आणि सामाजिक एकोपा साधण्यात योगाची असलेली भूमिका याद्वारे अधोरेखित होते। योग दिनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्र लिहून तळागाळातील लोकांना योग प्रसारात सहभागी करून घेण्याचं आवाहन केलं आहे। भाजपाचे खासदार भर्तृहरी मेहताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे दिली आहे। लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत मेहताब अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असं रिजिजू यांनी या संदेशात नमूद केलं आहे। सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडिकुन्निल, टी बालू, राधामोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। देशांतर्गत बाजारात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल दिली। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये गव्हाचा साठा आणि त्याचे दर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील 262 लाख मेट्रिक टन गव्हाच्या खरेदीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामात 266 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली आणि इतर कल्याणकारी योजनांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर अंदाजे 184 लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा पुरेसा साठा गरजेनुसार बाजारात उतरवण्यासाठी उपलब्ध आहे अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे। 18व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होत आहे। गेल्या 15 जून रोजी सुरू झालेल्या या महोत्सवाची सुरुवात चार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या लघुपटानं झाली होती। यावर्षीच्या चित्रपट महोत्सवात 59 देशांमधल्या 61 भाषांमधले 314 चित्रपट दाखवण्यात आले तसंच 8 जागतिक, 5 आंतरराष्ट्रीय, 18 आशिया आणि 21 चित्रपट देशस्तरावर प्रदर्शित करण्यात आले। जगभरातील चित्रपट देशभरातील जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी मुंबई व्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, पुणे आणि चेन्नई इथंही चित्रपटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या चित्रपट महोत्सवात पहिला वहिला डॉग फिल्म बाजार शो आयोजित करण्यात आला, त्याचप्रमाणे परिसंवाद आणि अॅनिमेशन आणि VFS या विषयांवर कार्यशाळांचं आयोजनही करण्यात आलं होतं। विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC तर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या नेट परीक्षेसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI ने गुन्हा दाखल केला आहे। या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या शिक्षण विभागाच्या सचिवांकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर अज्ञात आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या महिन्याच्या 18 तारखेला 2 सत्रांमध्ये देशभरातल्या विविध शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती। वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा NEET 2024 संबंधित मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे। ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। राष्ट्रीय परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्यासाठी या समितीकडून शिफारसी अपेक्षित असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्या भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. शेख हसीना परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच परदेशाच्या पंतप्रधान द्विपक्षीय चर्चेसाठी भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी देखील शेख हसीना यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हिजबुल्लाचा कमांडर दर्जाचा सैनिक अधिकारी काल केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ठार झाल्याच्या वृत्ताला इस्रायलनं दुजोरा दिला आहे. फादल इब्राहिम असं या सैनिकी अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याची देर किफा परिसरामध्ये हत्या करण्यात आली. दरम्यान इस्रायलींना त्यांच्या घरी परत जाण्यापासून रोखण्यासाठी हल्ले सुरूच राहतील असं इराणचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. 2024च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे 8 अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचाही त्यामध्ये समावेश आहे. तसंच तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमधल्या उमेदवारांनीही या अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशामधल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात देखील याच संदर्भात 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचिका दाखल होऊन त्याची पडताळणी झाल्यावर 4 आठवड्यांच्या आत मतदान यंत्रांची तपासणी सुरू होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे. धावपट्टी विस्तारासाठी सर्वेक्षण करण्याकरता भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात अशी विनंतीही या पत्रामध्ये केली आहे. यासंदर्भात मोहोळ येत्या सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधलेल्या जगातल्या सर्वात उंच पुलावर काल 8 डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे काश्मीरमधल्या रियासी ते बारामुल्लापर्यंतच्या रेल्वेसेवेला सुरुवात झाली आहे. रामबाण जिल्ह्यातल्या संगलदन ते रियासी या 46 किलोमीटरच्या मार्गावर ताशी 40 किलोमीटर वेगानं ही रेल्वे चाचणी घेण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. डुग्गो आणि बक्कल स्थानकांदरम्यान चिनाब नदीवर बांधलेल्या या जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलावरून पहिल्यांदाच रेल्वे पूर्ण क्षमतेनं धावली आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे जोडणी प्रकल्पांतर्गत असलेल्या बेनिहाल संगलदन भागाच्या 48 किलोमीटर रेल्वे मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या 20 फेब्रुवारीला झालं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री तसंच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये दिल्लीच्या साऊथ अव्हेन्यू कोर्टानं काल जामीन मंजूर केला. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. केजरीवाल यांच्या जामीनाला 48 तासांची स्थगिती देण्याची ईडीने केलेली मागणी न्यायालयानं फेटाळून लावली. या प्रकरणी पुढील युक्तिवाद आज न्यायाधीशांसमोर करता येतील असं न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. गेल्या 24 तासात उष्माघातामुळे सफदरजंग रुग्णालयामध्ये 6 रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेच्या त्रासाशी संबंधित 47 रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल असून त्यापैकी 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बातमी क्रिकेटची. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 गटामध्ये झालेल्या सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधल्या ब्रिजटाऊनच्या केसिंग्लंड ओव्हल इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण अफगाणिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात केवळ 134 धावात करू शकला. 28 चेंडूत 53 धावा करणारा भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला. दरम्यान आज सुपर 8 मधलाच दुसरा सामना नॉर्थ साऊंड इथं बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा जगभरात उत्साह. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी मेहताब यांची नियुक्ती, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर, आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर 8 गटात भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.